दुर्भागी सांबर. एकदा एक सांबर जंगलातल्या तळ्यावर पाणी पीत उभं होतं. तळ्यात वाकून पाणी पिता पिता सांबराचं लक्ष सहजच त्याच्या पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे गेलं. स्वतःच्या नागमोडी डौलदार शिंगाकडे बघत प्रसन्न होऊन त्याने म्हटलं, सुंदर, निव्वळ अप्रतिम, किती डौलदार आहेत माझे शिंग. आणि इतकं म्हणे म्हणेपर्यंत त्याची नजर स्वतःच्या हडकुळ्या पायांवर पडली. क्षणात त्याचा नूर पालटला. स्वतःचे बेडौल आणि हडकुळे पाय बघत ते उदास स्वरात म्हणाले, शी, किती कुरूप आहेत माझे पाय. माझे पाय देखील माझ्या डौलदार शिंगांना शोभतील असे देखणे असते तर किती बरं झालं असतं. सांबर या विचारात दंग असतानाच त्याला शिकाऱ्यांची चाहूल लागली. त्या आवाजाच्या दिशेने त्याने कान टवकारले. घोड्याच्या टापांचे आवाज कानी पडताच ते तळ्यातून झरकन बाहेर पडलं आणि विजेच्या वेगाने आपल्या लांब सडक पायांनी जंगलाच्या दिशेने धावू लागलं. जीवाच्या आकांताने पळता पळता सांबर घनदाट झाडीत घुसलं. टापांचे आवाज जसजसे जवळ येऊ लागले सांबराने आपल्या पळण्याचा वेग वाढवला. झाडीत घुसून सांबर धावतोय धावतोय आणि तितक्यात हाय रे दैवा, सांबराचे डौलदार शिंग एका काटेरी जाळीत अडकून बसली. शिंग सोडवून घेतल्याखेरीज सांबराला पुढे जाणं अशक्य होतं. म्हणून मग असेल नसेल ती सगळी ताकद लावून सांबर स्वतःची शिंग जाळीतून सोडवण्यासाठी धडपडू लागलं. पण काही उपयोग नव्हता. शिंग जाळीत इतकी वेडीवाकडी घुसली होती की ती बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आजूबाजूची सगळी झाडी घुसळून निघू लागली. दूरवरून येणाऱ्या शिकाऱ्यांना झुडपांच्या त्या हालचालीवरून सांबराचा नेमका ठाव ठिकाणा कळला. आणि पुढच्या काही क्षणातच आजूबाजूच्या झुडपांना भुईसपाट करत शिकाऱ्यांनी जाळीत अडकलेल्या सांबराला चारी बाजूनी घेरलं. शिकाऱ्यांनी आपापली धनुष्य ताणली. सांबराने शिंग सोडून घ्यायची झटापट थांबवली. आपला मृत्यू आपल्या इतक्या जवळ येऊन ठेपला हे लक्षात येताच सांबराच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. आणि त्याच दुःखी स्वरात सांबर स्वतःला म्हणाले, अरे रे, कुठलीही गोष्ट निव्वळ सुंदर आहे म्हणून ती उपयोगी ठरतेच असं नाही. ज्या माझ्या पायांना मी कुरूप म्हणून हिणवलं त्यांनीच शिकाऱ्यांपासून दूर पळायला माझी मदत केली. आणि ज्या माझ्या डौलदार शिंगांचा मला अभिमान होता इतका त्यांनीच आज माझा घात केला. पण आता पश्चाताप करून काय उपयोग. जे व्हायचं ते तर होऊन गेलं. सांबराचं हे बोलणं पूर्ण होतय ना होतय तोच शिकाऱ्याच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणाने त्याचा वेध घेतला. नि त्या देखण्या जनावराने आपले चारही पाय फाकत क्षणार्धात प्राण सोडले.